शिशुपालास ठार मारण्यास प्रवृत्त झालेल्या भीमाला शांत करून भीष्म म्हणाले,
हा शिशुपाल श्रीकृष्णाचा आतेभाऊ आहे. हा जन्मास आला त्यावेळी याला 3 डोळे व 4 हात होते. अशा अशुभ लक्षणी व कुरूप मुलाला टाकून देण्याचे याच्या आईने ठरविले तेव्हा आकाशवाणी झाली, हा मुलगा पुढे बलाढ्य होईल व याची कुरूपताही जाईल. ज्याच्या मांडीवर याला ठेवले असतात त्याचा 3रा डोळा व 2 हात गळून पडतील तो या मुलाचा शत्रू ठरेल. ही आकाशवाणी ऐकून याच्या आईने याला तसेच सांभाळले. एक दिवस श्रीकृष्ण आपल्या आत्याच्या घरी आला असता तिने या शिशुपाला श्रीकृष्णाच्या मांडीवर ठेवले. त्याच क्षणी याचा 3रा डोळा व 2 हात गळून पडले. हे पाहताच हा श्रीकृष्ण आपल्या शिशुपालाचा शत्रू आहे हे जाणून शिशुपालाची आई म्हणाली, तू याला जीवनदान दे, याच्या अपराधांची क्षमा करीन असे वचन दे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, मी याचे 100 अपराध सहन करीन पण नंतर मात्र मी याला ठार मारीन. श्रीकृष्णाने असे वचन दिले असता याच्या आईला आनंद झाला. या शिशुपालाचे 100 अपराध आता पूर्ण झाले असल्याने भगवान श्रीकृष्णच याचा वध करील.
भीष्मांनी असे सांगितले असता शिशुपाल अधिकच क्रुद्ध होऊन भीष्मांची निंदा करू लागला. सर्व राजे लोकांना भीष्माविरुद्ध युद्धाला प्रवृत्त करू लागला परंतु भीष्म डगमगले नाहीत. ते म्हणाले,
सर्व राजांच्या छातीवर पाय देऊन आम्ही श्रीकृष्णाची अग्रपूजा केली आहे, ती ज्याला मान्य नसेल त्याने श्रीकृष्णाबरोबर युद्धाला तयार व्हावे.
त्यावेळी शिशुपाल श्रीकृष्णाला युद्धाचे आव्हान देत म्हणाला,
अरे कृष्णा पुढे ये, आज मी तुला पांडवांसकट नष्ट करतो.
तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले,
उपस्थित राजागण हो, हा शिशुपाल माझा आतेभाऊ आहे, याच्या 100 अपराधांची मी क्षमा केली आहे. आता याच्या 100 पेक्षा अधिक अपराध झाले आहेत. पूर्वी मी द्वारकेत नसताना याने द्वारकेला आग लावली. वसुदेवांच्या अश्वमेध यज्ञात याने घोडा पळवून विघ्न आणले. या मूर्खाने पूर्वी रुक्मिणीशीही विवाह करण्याचा प्रयत्न केला.
श्रीकृष्णाचे हे शेवटचे वाक्य ऐकता शिशुपाल उपहासाने म्हणाला,
अरे मूर्खा, आपली बायको दुसरा पळवून नेत होता हे भर सवेत सांगताना तुला लाज कशी वाटत नाही?
शिशुपालाने असे उद्गार काढताच श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राचे स्मरण केले. ते हाती येताच त्याने ते शिशुपालावर सोडले व क्षणार्धात त्याचे मस्तक धडावेगळे केले. त्याच्या शरीरातून बाहेर पडलेले ते श्रीकृष्णात समाविष्ट झाले. शिशुपाल वधाचा तो थरारक प्रसंग पाहून सर्व राजांना दहशत बसली. त्यामुळे यज्ञात कोणतेही संकट आले नाही. श्रीकृष्णाने स्वतः यज्ञाचे रक्षण केले. शेवटी अवभृत स्नान झाल्यावर युधिष्ठिराला सम्राट ही पदवी यथाविधी देण्यात आली. यज्ञ समाप्त झाला. युधिष्ठिराने चेदी देशाच्या सिंहासनावर शिशुपालाच्या पुत्राला राज्याभिषेक केला. मग सर्व राजे महाराजे ऋषी महर्षी व इतर लोक युधिष्ठिराचा निरोप घेऊन आपापल्या ठिकाणी निघून गेले. भगवान श्रीकृष्ण सुद्धा यादवगणांसह द्वारकेला गेले. दुर्योधन व शकुनी काही दिवस तेथेच थांबले.